50 languages.
49.
Unchas.
Sport.
Khel.
Khel.
Treibst du Sport?
Kya tum kasrat karte ho?
Kya tum kasrat karte ho?
Ja, ich muss mich bewegen.
Haan, mujhe kasrat karni chahiye.
Haan, mujhe kasrat karni chahiye.
Ich gehe in einen Sportverein.
Main ek sports club mein jata hoon.
Main ek sports club mein jati hoon.
Wir spielen Fußball.
Hum football khelte hain.
Hum football khelte hain.
Manchmal schwimmen wir.
Kabhi kabhi hum tairne jate hain.
Kabhi kabhi hum tairne jate hain.
Oder wir fahren Rad.
Ya hum cycle chalate hain.
Ya hum साइकिल चलाते हैं.
In unserer Stadt gibt es ein Fußballstadion.
हमारे शहर में एक फुटबॉल का मैदान है.
हमारे शहर में एक फुटबॉल का मैदान है.
Es gibt auch ein Schwimmbad mit Sauna.
तरणताल और सोना भी है.
तरणताल और सोना भी है.
Und es gibt einen Golfplatz.
और एक गोल्फ का मैदान है.
और एक गोल्फ का मैदान है.
Was gibt es im Fernsehen?
टेलीविजन पर क्या चल रहा है?
टेलीविजन पर क्या चल रहा है?
Gerade gibt es ein Fußballspiel.
इस समय एक फुटबॉल मैच चल रहा है.
इस समय एक फुटबॉल मैच चल रहा है.
Die deutsche Mannschaft spielt gegen die englische.
जर्मन संघ अंग्रेजी संघ के विरुद्ध खेल रहा है.
जर्मन संघ अंग्रेजी संघ के विरुद्ध खेल रहा है.
Wer gewinnt?
कौन जीत रहा है?
कौन जीत रहा है?
Ich habe keine Ahnung.
पता नहीं.
पता नहीं.
Im Moment steht es unentschieden.
इस समय ये अनिश्चित है.
इस समय ये अनिश्चित है.
Der Schiedsrichter kommt aus Belgien.
अंपायर बेल्जियम से है.
अंपायर बेल्जियम से है.
Jetzt gibt es einen Elfmeter.
अब पेनल्टी किक होगी.
अब पेनल्टी किक होगी.
Tor 1:0.
गोल 1-0.
गोल 1-0.
Bitte besuchen Sie www.book2.de für Bücher und Texte.